समर्थ
असुरांचं तत्वज्ञान हे देहावर आणि कामोपभोगावर उभं असणारं असं वरवर करता अतिशय आकर्षक वाटतं. असुरी संपत्तीचे लोक अथवा चार्वाक अथवा चार्वाक ही एक व्यक्ती होती असं धरलं तर ऋषी किंवा मुनी, आणि चार्वाक म्हणजे अतिशय सुंदर संभाषण करणारे वरकरणी म्हटलं तर समाजातले अनेक लोक जे देहसंबंधितच तत्वज्ञान उभं करतात ते तत्वज्ञान एक प्रकाराने फोल देखील ठरतं. मागच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी चार्वाकाचं एकूण तत्वज्ञान आपण पाहिलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते कसं चपखल उभं केलेलं आहे तेही पाहिलं. चार्वाक असं म्हणतात की देह हाच आत्मा आहे, कारण आपण देहाखेरीज इतर कशाला मी असं म्हणू शकत नाही. मन या नावाचा पदार्थ नाही, तर्क बुद्धी या नावाचा पदार्थ नाही असं चार्वाक म्हणतात. आणि इंद्रिय सरळ सरळ विषय उपभोग भोगतात आणि सुखी पावतात, देहाला सुख प्राप्त होतं. असं असल्यामुळे देह हाच आत्मा आहे असं चार्वाकांचं म्हणणं आहे. हे तत्वज्ञान जरी ठीक वाटलं वरकरणी, तरी देखील त्या तत्वज्ञानाला जर काही प्रश्न विचारले, उदाहरणार्थ देह आत्मा म्हणजे सगळा देह आत्मा, मग शरीरातून जेव्हा जीव जातो किंवा चैतन्य निघून जातं तेव्हा शरीर तर जागेवर असतंच, मग आत्मा गेला असं व्हायला नको होतं. शरीर देह हा शिल्लकच राहतो मृत्यू उपरांत देखील. तसं मी जातो, मी येतो, मी खातो, मी पितो, मी भोगतो अशा प्रकारचा भाव देह धारण करतो, पण ते मृत झालेला शरीर अशा प्रकारे मी ऐकतो, मी खातो, मी भोगतो अशा प्रकारचा कुठलाही भाव धरू शकत नाही. असं असल्यामुळं देह आत्मा हे चार्वाकाचं जे म्हणणं आहे ते म्हणणं एक प्रकाराने फोलच ठरतं. तसं जागृती चार्वाक मानतात, झोपेमध्ये देखील मी चालतो, मी बोलतो असा अनुभव मला येतो. तेव्हा कोण काम करत असतं? स्वप्नातील व्यवहार तर आत्मा नव्हे, मात्र स्वप्नातील व्यवहारामुळे भीती वाटते, हर्ष होतो, हे सगळे भाव निर्माण होतात. जर देह हा आत्मा असता आणि जागृती हीच सत्यस्थिती असती तर स्वप्न हे पडलंच नसतं. तसं देह आत्मा असं जर म्हणायचं झालं तर सर्व इंद्रिय असणारा देह आत्मा, पण एखाद्या व्यक्तीला जर डोळे नसतील, कोणतं इंद्रिय आत्मा? एखादं जर इंद्रिय काम करत नसेल, जर डोळे काम करत नसतील, कान काम करत नसतील, बहिरा असेल, तर त्याला आत्मा नाही असं म्हणावं लागेल. चार्वाक असं म्हणतात की चैतन्य विशिष्ट जो देह आहे त्या देहाला आत्मा असं म्हणावं, म्हणजे देह आणि त्या देहामध्ये चैतन्य आहे अशी जी स्थिती आहे त्या स्थितीलाच आत्मा असं म्हणावं असं चार्वाक याच्यावर उत्तर देतात. त्याच्यावर चार्वाक हे फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानणारे आहेत आणि चैतन्य हे प्रत्यक्ष प्रमाणाने कधीही सिद्ध होत नाही असं असल्यामुळे चार्वाकांचं एक विधान त्यांच्याच दुसऱ्या विधानाने खोडून निघतं. चार्वाक असं म्हणतात की पृथ्वी आप तेज वायू या चार चार महाभूतांचे अणु परमाणु विशिष्ट तऱ्हेने एकत्र आले की त्यांच्या ठिकाणी आपोआप चैतन्य निर्माण होतं आणि देह निर्माण होतो. असं असल्यामुळे तोच आत्मा मृत्यू समयी देखील पृथ्वी आप तेज आणि वायू ही चार तत्व एकत्र असतातच तरी देखील मृत्यू घडतो आणि त्या ठिकाणी चैतन्य नसतं. याच्यावरून ही चार जी भूत आहेत त्यांचे परमाणू एकत्र येऊन आपोआप तिथं चैतन्य निर्माण होतं हे चारवाकांचं म्हणणं खोटं ठरतं. चारवाकांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रमाणच खरं. चक्षुर्वयी सत्यम, जे डोळ्यांनी दिसतं त्याच्यापेक्षा बाहेरचं काहीही मानू नका असं चारवाक सांगतात. पण डोळ्यांनी जे दिसतं ते प्रत्यक्ष प्रमाण देखील अनेक वेळेला फसवं असतं. जसं एक पलिता घेतला आणि तो खूप वेगाने फिरवला तर तिथं अग्नीचं रिंगण झाल्यासारखं दिसतं, प्रत्यक्षात रिंगण नसतं. पृथ्वीवरून चंद्र आणि सूर्य हे एका आकाराचे दिसतात. सूर्या एवढाच चंद्र दिसतो पण प्रत्यक्षत चंद्र हा सूर्यापेक्षा कित्येक पटीनी लहान आहे. असं असल्यामुळं प्रत्यक्ष प्रमाण हे प्रत्येक वेळेला खरंच असेल असं सांगता येत नाही. प्रत्यक्ष प्रमाणानी एखाद्या ठिकाणी पाणी दिसतं म्हणून वाटसरू वाट चालतो पण त्या ठिकाणी पाणी नसतं, तिथं ते मृगजळ होतं असं सिद्ध होतं. त्यामुळे जे डोळ्यांनी दिसतं तेवढंच सत्य असं जे चारवाक म्हणतात तर ते खरं ठरत नाही. एवढंच नव्हे तर तर्क प्रामाण्य देखील मानावं लागतं. चारवाकांच्या म्हणण्याप्रमाणे मन बुद्धी इत्यादी या गोष्टींना काही अर्थ नाही, भावनांना काही अर्थ नाही, पण प्रेम द्वेष मत्सर हे प्रत्यक्ष दिसत नाहीत तरी देखील वर्तणुकीवरून तर्कावरून ते अनुभवाला येतात. आणि त्या अनुभवाला मनुष्य मात्रांनाच येतात असं नाही तर इतर भूतमात्रांना देखील अनुभवायला येतात. घरातील एखादी व्यक्ती जर अधिक प्रेम करत असेल तर पाळलेला कुत्रा देखील त्या व्यक्तीकडे मोठ्या प्रेमाने झेपावतो आणि जी व्यक्ती त्या कुत्र्याला हिडीसपिडीस करत असते त्याच्यापाशी तो जात नाही. याच्यावरून असं सिद्ध होतं की या ज्या भावना आहेत या भावना तर्कप्रमाणांनी सिद्ध होतात आणि हा तर्क हा मनुष्य जसा चालवतो तसं सर्व प्राणी मात्र चालवतात पण मनुष्य मात्र विशेष पद्धतीने चालवतो. आणि हे समजत असल्यामुळेच कित्येक व्यवहार जगतामध्ये होत असतात. चारवाक शब्द प्रामाण्य मानत नाहीत, प्रत्यक्ष प्रामाण्य प्रत्यक्ष प्रमाण मानतात. पण आपला परगावी असलेला कोणी सुहृद अथवा नातेवाईक याच्या मृत्यूची बातमी जर पत्रांनी आली तर ती सत्य समजली जाते. एवढंच नव्हे तर शब्द प्रामाण्य धरून पूर्वी होऊन गेलेल्या राजांनी दिलेल्या जहागिऱ्या इत्यादी गोष्ट देखील आज तागायत कितीही सरकार बदलली तरी जशाच्या तशा चालू राहिलेल्या दिसतात. एवढंच नव्हे तर अनोळखी ठिकाणी आपण जर गेलो तर ते ठिकाण आपल्याला न सापडल्यामुळं माहीत नसल्यामुळं आपण त्याचा पत्ता विचारून जातो आणि शब्दावर विश्वास ठेवून तसं चालल्यानंतर काही काळानी आपण आपल्याला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. त्यामुळे शब्द प्रामाण्य हे मानावं लागतं. चारवाक शब्द प्रामाण्य झूठ त्यामुळे वेद झूठ असं म्हणतात. तसंच अनुमान प्रमाण देखील व्यवहारात मानावं लागतं. ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी त्या ठिकाणी अग्नी आहे, अग्नी आहे त्या अर्थी त्या ठिकाणी मनुष्य वस्ती असण्याची शक्यता आहे असं जंगलात चुकलेल्या वाटसरूला अनुमानावरून समजतं। चार्वाक म्हणतात की चार महाभूत प्रत्यक्ष प्रमाणाने कळतात, पण ही सर्व महाभूत एका अवकाशामध्ये असतात, ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही। प्रत्यक्ष दिसणाऱ्या चार महाभूतांना आश्रय भल्या मोठ्या अवकाशामध्ये आहे, त्यामुळे आकाश हे महाभूत हे मानावंच लागतं असं वेदांती म्हणाले। चार्वाकाच्या म्हणण्याप्रमाणे आकाश, काळ, दिशा या व्यर्थ आहेत। काळ जर नसता तर देह आणि निसर्ग हा जसाच्या तसा आणि ताजातवाना राहिला असता। ज्या अर्थी निसर्ग बदलतो, देह बदलतो, त्या अर्थी काळाची सत्ता देखील मानावी लागते। चार्वाक असं म्हणतो की आत्मा, पूर्वजन्म, पुनर्जन्म या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत। जर पुनर्जन्म ही खोटी गोष्ट असेल, पूर्वसंस्कार ही खोटी गोष्ट असेल, तर एखादा अतिशय लहान मुलगा देखील जे वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षी अतिशय उत्तम तबला वाजवतो तेव्हा त्यांनी ही पूर्वी कधीतरी संपा दिलेली असावी हे मानावं लागतं। एखाद्याला गायनात गती असते तेव्हा मानावं लागतं। धर्म, अधर्म, परलोक या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत असं चार्वाक म्हणतात, पण मनुष्याला धर्म आणि अधर्म या दोन गोष्टीच्या निवाड्यातूनच शांती समाधान लाभतं। हे खोटं मानून एक प्रकारची वखवख निर्माण होते असा सगळ्यांचा अनुभव असल्यामुळं चार्वाकाचं हे म्हणणं जगतामध्ये तशा तऱ्हेनी कोणीही स्वीकारलेलं नाही। शांतीकरता धर्मपालन ही सर्व विद्वानांना मान्य असणारी गोष्ट सर्व जगतामध्ये आहे। चार्वाक असं म्हणतात की मरण म्हणजेच मोक्ष, त्यामुळं आपलं मरण झालं तिथं आपल्याला मोक्ष, ऋणं कृत्वा घृतं पिबेत, पुढची काळजी करू नका असं चार्वाक म्हणतात। पुढच्या पिढीवर खुशाल सोपून द्या, तुम्ही कर्ज काढा, भोग घ्या, तूप प्या, ते कर्ज तुम्हाला नाही फिटलं तर जो फेडायचा तो फेडेल। तुम्हाला मरण प्राप्त झालं म्हणजे तुम्ही मोक्ष, मोक्ष मग इतका दुर्मिळ ठरला नसता, कारण मनुष्य मात्र आणि सर्व प्राणी मात्र सरसहा मरताना दिसतात आणि मृत्यू नको अशी सर्वांची भावना असते। मोक्षाची कल्पना ज्या शांतीची, तर तशा प्रकारची शांती मृत्यूनी येताना दिसत नाही, त्यामुळे मृत्यू हा मोक्ष हे चार्वाकांचं तत्वज्ञान काही खरं नाही। सर्व दुःखातून, अज्ञानातून जीवाची सुटका झाल्यावर मगच मोक्ष मिळतो असं वेदांतांनी सांगितलं। अर्थ आणि कामाचं साधन म्हणून अर्थ देखील गौण, काम हाच सर्वात बलिष्ठ पुरुषार्थ आणि तेवढा एकमेव पुरुषार्थ आहे। फार फार तर कामाबरोबर अर्थ काम मिळवण्याचं साधन म्हणून घ्यावा असं चार्वाक म्हणतात। काम हा संपूर्ण लाभला तरी मनाला पूर्ण समाधान मिळाल्याचं उदाहरण नाही, उलट जितका जितका काम तृप्त होत जाईल तितका तितका काम वाढत जातो असा अनुभव आहे। त्यामुळे कामामध्ये पूर्णता हे चार्वाकाचं म्हणणं खरं नाही असं वेदांती म्हणतात। लोकसिद्ध राजा हाच ईश्वर असं चार्वाक म्हणतात। चार्वाकांचं असं म्हणणं आहे की ईश्वर नावाची कोणतीही सत्ता नाही आणि राजाने नियंत्रित केलेली अशीच सगळी प्रजा आहे, त्यामुळं राजा हाच ईश्वर मानावा आणि वेगळ्या ईश्वराची कदापि पूजा करू नये असं चार्वाक म्हणतात. जर राजा हा ईश्वर असता तर राजक्रांत्या झाल्याच नसत्या. इतिहासामध्ये वारंवार राजक्रांत्या होऊन राजा आणि राजसत्ता उलथून पडलेली दिसते. असा उलथून पडणारा ईश्वर कधीही असणं शक्य नाही. चार्वाक असं म्हणतात की वेद निरर्थक आहेत, ते प्रमाण नाहीत. वेदोक्त यज्ञ याग इत्यादी व्यर्थ आहेत. ध्यान, धारणा, नामस्मरण, चिंतन या सगळ्या तुम्हाला लोभस्वार्ण्या वाटणाऱ्या पण काहीही अर्थ नसणाऱ्या अशा गोष्टी आहेत असं चार्वाक म्हणतात. याचं ऐहिक फळ तर काहीच नाही. तुम्ही ध्यानाला बसण्याचं अथवा नाम घेण्याचं कोणतंही ऐहिक फळ नाही, पण तुम्ही अर्थ म्हणजे पैसा संपादन केलात आणि तो जर बाजारात टाकलात तर तुम्हाला हवी ती गोष्ट मिळेल. तशी ध्यानाची, नामस्मरणाची, यज्ञ यागाची कशाचीही मात बरी नाही असं चार्वाक म्हणतात. असं असल्यामुळं असा निरर्थक वेळ वाया घालवू नये असं चार्वाकांचं म्हणणं आहे. ध्यानातून मिळणाऱ्या समाधानाला अथवा नामातून मिळणाऱ्या समाधानाला आतापर्यंत छेद कधीही गेलेला नाही. ज्याला जमत नाही अशा मंडळींनी ध्यानावर टीका करावी, पण ध्यान करणाऱ्या मंडळींना ध्यानात जर सुख मिळालंच नसतं तर आज ध्यान केल्यानंतर उद्या ध्यान करायला तो प्रवृत्तच झाला नसता. ज्या अर्थी वर्षानुवर्ष नामस्मरणासारखी ध्यानासारखी साधना केली जाते आणि वेद वाङ्मयाचं किंवा उपनिषदांचं जर म्हटलं गेलं तर वेदांचे आणि उपनिषदांचे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत की एकच ब्रह्मवस्तू आहे, इथं दुसरं काहीही नाही, तर हे सिद्ध करण्याच्या जवळ जवळपास भौतिकशास्त्र देखील जाताना दिसतं. त्यांनाही समजलेलं आहे की या विश्वाच्या बुडाशी एकच चैतन्य किंवा अव्यक्त तत्व आहे. आणि चार्वाकाचं ऋण काढावं आणि खुशाल तूप प्यावं हे तत्वज्ञान भानावर असलेला सफल पुरुष कदापि मान्य करत नाही. कोणीही ते मान्य केलेलं नाही. 1940 सालच्या दरम्यान जीवनामध्ये काहीही अर्थ नाही. जीवन आपल्याला ज्यांनी दिलं त्यांनी आपली परवानगी घेऊन जीवन दिलेलं नव्हतं, आपल्याला जन्म दिलेला नव्हता. असा जो जन्म आपल्याला मिळाला, आपल्याला आपली मान्यता नसताना मिळालेला जन्म, तो जन्म कधीही संपवला तरी चालेल अशा प्रकारचं एक तत्वज्ञान उदयाला आलं. आणि या जीवनातून सुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करणं हाही एक चांगला उपाय आहे असं ठणकावून ते सांगत होते. ज्या युरोपीय तत्वज्ञानांनी ही गोष्ट वारंवार सांगितली ते त्यांच्या वयाच्या 90व्या वर्षी गेले. आयुष्यभर ते हीच गोष्ट सांगत राहिले की आत्महत्या करा आणि या जीवनातून मुक्त व्हा. त्यांना त्यांच्या 85व्या वर्षी एका पत्रकाराने विचारलं की एवढा तुम्ही जर आत्महत्येचा पुरस्कार करता तर तुम्ही आत्महत्या का नाही करत. तेव्हा ते म्हणाले, एक तर लोकांना सांगण्यासाठी मी असणं गरजेचं आहे, हे लोकांना समजण्यासाठी मी असणं गरजेचं आहे म्हणून मी करत नाही. आणि जीवनामध्ये जर अर्थ नसेल आणि सगळंच निरर्थक असेल तर निरर्थक आयुष्य जगून पाहू, लोकांना मी सांगतो पण जगून काय होतं हे तरी निदान मला समजेल. माझ्या असं लक्षात आलेलं आहे की जगून काही फायदा होत नाही पण तरी देखील त्यांनी आत्महत्या केली नाही. तशा प्रकारे चार्वाकाचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान तारुण्याचा जोर असेपर्यंत अनेक जण सर्वसाधारण मनुष्य देह हा कसाही वापरला तरी देखील 45-50 वर्षांपर्यंत चांगली साथ देतो. आणि मग अशा वेड्यावाकड्या तत्वज्ञानाप्रमाणे ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं, अशा व्यक्तीचं जीवन हे वेगाने संपून जातं. आणि त्यावेळेला आपण फार मोठी चूक केली आपल्या भोगप्रवणतेनी असं त्या व्यक्तीच्या लक्षात येतं. आपण एक 2-5 मिनिटं शांत बसू. हरि 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 ज्ञानोपा स्वामी हरि हरि. म्हणून हे आसुरी तत्वज्ञान वरकरणी उपभोगाच्या दृष्टीने जरी चांगलं वाटलं तरी देखील ते अहितकारी आहे याच्यामध्ये काहीही शंका नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम याच्यावर निरूपण करताना हे तत्वज्ञान मांडलेलं आहे. या तत्वज्ञानाची बाजू मांडलेली आहे जी आपण मागच्या वेळेला पाहिली. ती जर परत पाहायची झाली तर तशा प्रकारे निष्कारण वेळ जाईल आपला. पण तरी देखील ते परत वाचण्याचा मला मोह होतो. तरी विश्व हा अनादी ठावो येथ नियंता ईश्वर रावो चावडिये न्यावो अन्यावो निवडी वेदू. विश्व अनादि असून ईश्वर हा या विश्वाचा नियंता आहे आणि न्याय आणि अन्याय यांचा निवाडा वेद चावडीवर बसून करतात. वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे सन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जिये वेद ज्या गोष्टीला अन्याय ठरवतील त्याला नरक यातना प्राप्त होतात, आणि वेद ज्याच्याबाबत उत्तम न्याय करतात तो सुखानी स्वर्गामध्ये जातो। ऐसी हे विश्वव्यवस्था अनाजी जे पार्था येते म्हणती ते वृथा अवघेची हे। या विश्वव्यवस्थेला हे असुरी संपत्तीचे लोक ही व्यर्थ आहेत, अशा प्रकारची कोणतीही सोय नाही, ईश्वर नियंता नाही आणि वेद मुळीच निवाडा करू शकत नाही, आणि कोणीही नरकात जात नाही, घाबरू नका, आणि स्वर्ग नावाचा काल्पनिक प्रकार आहे, अशा प्रकारे आसुरी संपत्तीचे लोक हे मानत नाहीत। यज्ञ मूढ ठकिले यागी देव पिसे प्रतिमा लिंगी नागवले भगवे योगी समाधी भ्रमे। यज्ञ केले, खूप यज्ञ केले, आपल्या हाताला काही लागलं नाही असं सांगायचं कसं म्हणून केवळ ते यज्ञाचा पुरस्कार करत राहतात। आणि लहानपणापासून ज्यांनी देवाचं प्रेम घेतलं आणि प्रतिमा लिंग ज्यांनी पूजन केलं, आपल्याला काही समाधान मिळालं नाही आयुष्यभर ते करून असं म्हणायची छाती होत नाही, म्हणून हे देवपिसे लोक आपलं तेच तेच उद्योग करत बसतात। नागवले भगवे योगी समाधी भ्रमे, आणि समाधी ही असली पाहिजे, अशा श्रद्धेनी वाटचाल करणारे भगवे म्हणजे संन्यासी आणि योगी म्हणजे ध्यानाभ्यासी यांना भ्रम, खरं म्हणजे लक्षात येतो पण ते तो बोलत नाहीत, ते नागवले जातात त्यांच्या आयुष्यात अखेरीला। येथे आपुलेनी बळे भोगीजे जे जे वेटाळे हे वाचोनी वेगळे पुण्य आहे, आपल्या ताकदीनी आपण कमवावं आणि भोगावं हेच हीच पुण्यप्रद गोष्ट आहे। ना अशक्तपणे अंगिके वेगळं वेटाळी न टके, अशक्त जे आहेत ज्यांना हिम्मत नाही ताकद नाही त्यांना एकतर अशक्तपणामुळे योग्य ते भोग मिळत नाहीत, आणि थोड्याशा उपभोगाचा देखील भोग घेण्याची पूर्ती ताकद त्यांच्या ठिकाणी नसते। ऐसा गादीचे विण विषय सुखे त्याची पाप, असा विषय सुखा शिवाय जो त्रासलेला आहे तर तो खरं म्हणजे विषय भोग भोगत नसल्यामुळे तो पापच मिळवतो। असुरी संपत्तीचं तत्वज्ञान आहे हे सगळं खरं धरू नका। मी एकदा अव्यभिचारी भक्ती आणि व्यभिचारी भक्ती याच्यामध्ये व्यभिचारी भक्तीवर निरूपण करत होतो राहळकराम मंदिरामध्ये, तो विषय चालला होता। त्याच्यानंतर मला एक गृहस्थ येऊन भेटले आणि म्हणाले की ही व्यभिचारी ही भक्ती असेल तर मला असं वाटतं की आपण तीच भक्ती करावी, माझा एक विवाह झालेला आहे, आता जरा व्यभिचारी भक्ती म्हणजे मला परत एक लग्न करायचं या बायकोला सोडून, असा उलटा अर्थ प्रवचनाचा कृपा करून होऊ देऊ नका। प्राण घेपिती संपन्नांचे ते पाप जरी साचे तरी सर्वस्व हाता येत यांचे हे पुण्य फळ की। जे संपन्न आहेत त्यांचं प्राण घेऊन जे उदरनिर्वाह करतात, सावकार इत्यादी यांना लुटतात, श्रीमंतांना लुटतात, पैसे मिळवतात, त्यांचं धन हातात येतं हे पुण्यच आहे असं हे आसुरी संपत्तीचे लोक समजतात। कारण बळी अबळा ते खाय, नेहमीच बळी हा अबळाला खाऊन टाकणार, हे जी बाधित जरी होय आणि याच्यात जर पाप असेल तर तरी मासया काय का न होय निसंतान, तर मोठे मासे लहान माशांना खातात त्यांची संततीच वाढली नसती असं काही होत नाही। तुम्ही खरा तुम्ही खुशाल जे बलवंत नाहीत त्यांना लुबाडा, त्यांचं धन घ्या, ते धन तुम्हाला सुखच देईल। आणि कुळे शोधोनी दोन्ही कुमारीची शुभ लग्नी मेळविजती प्रजासाधनी हेतू जरी, विवाहाचा दुसरा कोणता हेतू नसतो, प्रजा निर्मिती हा विवाहाचा मूळ हेतू आहे आणि दोन उत्तम कुळ शोधून फार मोठा उपद्व्याप करून शुभ लग्न घडवायचं अशी प्रथा असायचं कारण काय? तरी पशु पक्षादी जाती जया मिती नाही संतती, पशु पक्षी पाहिले तर अगणित प्रजा निर्माण होते, तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले, त्यांनी कुठे पत्रिका पाहिल्या, त्या काय पाहून त्यांनी विवाह केलेले होते, चोरीचे धन आले तरी ते कोणाशी विष झाले, चोरीनी कमावलेलं धन आहे त्या धनाने तुम्ही आणि काही विकत घेतलं तर ते विषतुल्य कुठं असतं, वालभे परद्वार केले कोढी कोणी होय, एखाद्या पुरुषांनी परद्वार आपली पत्नी सोडून व्यभिचार करायला सुरुवात तर त्याला काय होतं, त्याला थोडंच अंगावर कोड उमटतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणजे आसुरी संपत्तीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतायत, म्हणून देवो गोसावी तो धर्माधर्मू भोगवी आणि परत्राच्या गावी करी तो भोगी। देव हा श्रेष्ठ आहे, तो धर्म आणि अधर्म या दोन्ही गोष्टींचे भोग देत असतो, नियंता आहे आणि परत्रांच्या गावी करी तो भोगी आणि परलोकी देखील शिक्षा देणारा अथवा सुख देणारा तोच आहे। परी परत्र ना देवो न दिसे म्हणून ते वावो, पण कोणी स्वर्ग पाहिलाय कोणी नरक पाहिलाय म्हणून स्वर्ग आणि नरक खोटे आहेत आणि देव तरी कोणी पाहिलाय म्हणून देव ही खोटा आहे। आणि करता निमे ना ठावो भोग्यासी कवणू, आणि जेव्हा करताच मरून जातो कर्म करणारा तेव्हा तो कर्माची फळ कसा भोगेल, हा देह घेऊन तर तो काही कुठल्या लोकात जात नाही, त्याचा हा देह संपला संपलं त्याला शिक्षा होण्याचा प्रश्न मुळातच निकालात निघाला। येथे उर्वशीया चंद्र इंद्र सुखी, इंद्राला उर्वशी वगैरे अशा स्त्रिया मिळतात आणि त्यामुळं इंद्र स्वर्ग लोकामध्ये सुखी आहे असं जर मानलं, तैसाची कृमीही नरकीश लोळतू श्लाघ्ये, किडे पकोडे चिखलामध्ये मोठ्या सुखानी लोळत असतात, त्यांना काय दुःख होतं, म्हणून नरक स्वर्गू नव्हे पाप पुण्य भागू, जे दोही ठाई सुख भोगू कामासाची तो, काम हाच प्रधान आहे। स्वर्ग नरक वगैरे इथं देखील सगळीकडे कामच दिसतो आहे, या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे, मिळती तेथ जन्मे आघवे जग, आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे, पाठी परस्पर द्वेषे कामची नाशी, एवं कामा वाचुनी काही जगा, मूळची आन नाही ऐसे बोलती पाही, आसुर गाते आता असो हे किडाळ। आता हे दूषित बोलणं बास झालं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांसारख्या वाचा प्रभूंनी हा श्लोक त्यांना निरूपणाला आला म्हणून केवळ ही बाजू मांडली। बोली न करू पघळ, आता हे जास्त सांगण्यात अर्थ नाही, याचं कारण हेच कोणाच्या तरी मनात ठसायचं, सांगताची सफोल होतसे वाचा, सांगता सांगताच हे कसं खोटं आहे हे समजतं, कसं खोटं आहे वेदांतांनी ते कसं खोडून काढलं हे आपण आता पाहिलं। एताम दृष्टिम अवष्टभ्य नष्टात्मानोल्प बुद्धयः, अशा प्रकारची अल्प बुद्धी स्वीकारून जे नष्टात्मे आहेत ते प्रभवंती उग्रकर्माणम, उग्रकर्माचं आचरण करतात। क्षयाय जगतो अहिताहा, आणि त्यांच्या आचरणाने जगताचं अहित एवढी एकच गोष्ट शिल्लक राहते। हे तत्वज्ञान ज्यांना समजतं आणि आवडतं असे लोक ते खरं म्हणजे नष्टात्मे आहेत असं भगवंत म्हणतात। अल्पबुद्धीचे आहेत। आणि अशा प्रकारच्या दृष्टीला स्वीकारून त्याप्रमाणे जे आचरण करतात कामाचं भोगाचं अतिरिक्त आचरण जे करतात ते प्रभवंती उग्र कर्माणः, ते क्रूर कर्मी होतात। खरं म्हणजे स्वार्था करता जितकं जितकं म्हणून खूप गोळा करावं लागतं किंवा गोळा केलं जातं ते न्याय्य मार्गाने फार क्वचित वेळेला असतं, नाही असं नाही, पण ज्यांची अशी अश्रद्धा आहे ते हमखास विपरीत मार्गाचाच वापर करतात, ते जगताचं अनहित करायला प्रवृत्त होतात आपल्या क्रूर अशा वर्तणुकीने। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि ईश्वराची या खंती नुसधियाची करीती चांथी हेही नाही चित्ती निश्चयो एकू। ईश्वराचा तिरस्कार ज्यांनी केला पण ईश्वराचा तिरस्कार करून केवळ ते थांबले नाहीत, ईश्वराच्या तिरस्काराबद्दल केवळ वटवट करणं बडबड करणं असं त्यांनी केलं नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी वर्तन केलं अशांची कथा चालली आहे। ईश्वर नाही असं म्हणणारे असतील पण ते क्रूर कर्मा नसतील, ते जगताच्या घाताची गोष्ट बोलत नसतील, जगताच्या घाताकरता म्हणून काही करणारे नसतील, तर त्यांच्याबद्दल भगवंतांना देखील विशेष काही ऑब्जेक्शन नाही। कारण ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्थ तैव भजाम्यहम, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः, असं भगवंतच म्हणतात। जो मला ज्या प्रकारे भजतो तो त्याला देखील मी तशाच प्रकारे भजतो, जो माझं पूजन करतो त्याला मी त्या प्रकारची शांती समाधान देतो, जो मी नाही असं म्हणतो तो त्याच्या ठिकाणी सुखी असेल, मी त्याच्या आयुष्यात जात नाही। पण कोणत्याही मार्गाने गेला, आस्तिकतावादाने गेला, साधनेच्या मार्गाने गेला, मला न मानण्याच्या मार्गाने गेला, तरी देखील एक ना एक दिवस मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः, ते माझ्याकडेच चालत येतात, त्यांना कल्पना नसते, जरा दुरून येतात, अनेक जन्मांनी त्यांची बुद्धी तयार होते म्हणून त्यांच्याबद्दल ते म्हणत नाहीयेत। या भूमीमध्ये निर्माण झालेली जी तत्वज्ञान आहेत त्या तत्वज्ञानामध्ये सांख्य आहेत, वैशेषिक आहेत, वेदांती आहेत, एकाचं दुसऱ्याला जरी पटत नसलं, काही निरीश्वरवादी आहेत, काही ईश्वरवादी आहेत, तरी देखील त्यांनी आपापल्या मताप्रमाणे चालावं। ज्यांना ईश्वर नाही असं वाटत नाही असं वाटतं त्यांचं देखील इथं स्वागत आहे। प्रश्न असा आहे की ईश्वर नाही ही गोष्ट स्वीकारतात आणि स्वार्थिक बुद्धीनी केवळ काम आणि उपभोग याला प्राधान्य देऊन आपली सगळी कर्म तशा पद्धतीने करतात, त्यांच्याबद्दल चाललेलं आहे। किंबहुना उघड अंगी लावून या पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी। पाखांडाचा बाणा ज्यांनी घेतलेला आहे आणि नास्तिकता हाच मेरुदंड ज्यांचा झालेला आहे, नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी, ते वेळी स्वर्गालागी आदरू का नरकाचा अडदरू या वासनांचा अंकुरू जळो निघेला। त्यावेळेला स्वर्ग हवा, नरक नरकाविषयी भय अशा प्रकारच्या वासनांचा स्वर्ग पाहिजे नरक नको वगैरे या वासना नाहीशा झाल्या, मग केवळ ये देह खोडा अमेध्योदकाचा बुडबुडा विषय पंकी सुहाडा बुडाले गा, इथून ज्ञानेश्वर महाराजांना पुढे ऑब्जेक्शन आहे, इथून हरकत आहे। केवळ आहे आणि नाही म्हणतात त्याने काही नाही फरक पडत, असे कितीतरी लोक आहेत की ईश्वर मानत नाहीत पण खरेपणाने चालतात। ईश्वर मानावा किंवा मानू नये हाही मूळ विषय नाहीये, ते सत्य बोलतात, त्यांची कर्म चांगली असतात, कोणालाही फसवत नाहीत, कोणाच्या मध्यात लुडबुड करत नाहीत, स्वार्थिक बुद्धीने ओरबडून घेत नाहीत, त्यांच्याबद्दल कोणाला काही म्हणायचं नाहीये। भगवंतांना तर काहीच नाही म्हणायचं, ज्ञानेश्वर महाराजांनाही काही नाही म्हणायचं, पण पाखंडाचा बाणा घेऊन नास्तिकपणाचं जणू हाड रोवल्यासारखं अंतःकरणात असा कणखर बाणा स्वीकारून मग अपवित्र अमेध्य उदकाचा बुडबुडा विषय पंकी सुहाडा बुडालेगा, स्वतःला विषयरूपी पंकामध्ये ज्यांनी चिखलामध्ये ज्यांनी लोटून दिलं। पुढच्या वेळेला बघू, जई आटावे होती जळचरते डोही मिळती, नको ढीवर वगैरे म्हणजे कोणत्या भाषेत वाचतोय असं तुम्हाला वाटेल, पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। शान्तिः शान्तिः।